करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्द सद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थिता वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवेत् ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितम् वंदे यति हरि हरि। आज या महिन्यातला चौथा शनिवार आपला आनुषंगिक साधनेचा दिवस आहे। आपण नामस्मरणाची साधना करणार आहोत। सुरुवातीला आपण काही वेळ हृदयाकडे लक्ष ठेवून शांत बसून राहणार आहोत। या वेळेमध्ये मनाचं अमन असेल, विचाररहित बसण्याचा अभ्यास आपण करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आपण नामस्मरण करणार आहोत, त्यामुळे नामाचा संकल्प आपण करू। संकल्पाचं स्वरूप असं आहे की नाम घेत असताना अमन मनातून नाम सुरू झाल्यामुळं आता मनाचं कोणतंही चांचल्य परत उलट करून अनुभवाला येऊ नये। तसंच नाम घेत असताना आपल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अहंता नको। कधी कधी बुद्धीचा अभिमान, पदाचा अभिमान, शिक्षणाचा अभिमान, कुळाचा अभिमान आपल्या ठिकाणी न कळत वास करून असतात। तिसरा संकल्प आपण असं करणार आहोत की आपण अत्यंत अनन्य होऊन न अन्य म्हणजे अनन्य किंवा अन्याश्रयाणां त्यागः इति अनन्यता, दुसऱ्या कशाच्याही आश्रयाचा त्याग करणं म्हणजे अनन्यता। अशा प्रकारे अनन्य राहून नाम घ्यायचं असं आपण संकल्प करणार आहोत। आपण नाम घेणार आहोत अशा करता की आपल्याला सर्व सुख म्हणजे आत्मसुख प्राप्त व्हावं, त्यामुळे आत्मसुख प्राप्त व्हावं असं आपण संकल्पच करू। त्यासाठी कुडी कल्पना म्हणजे देह मी अशा प्रकारची कल्पना टाकावी लागते. हे सगळे संकल्प मनाच्या श्लोकांमध्ये समर्थांनी लिहिलेले आहेत. जयाचे योगे समाधान बाणे तया लागी हे सर्व चांचल्य दिजे. सर्व चंचलता मनाची आता मी सोडून देणार आहे. किंवा अहंता मनी पापिणी ते न सोदे सदा सर्वदा नाम वाचे वसोदे. तसच अनन्यासी रक्षी तसे चाप पाणी. मना पाविजे सर्व ही सुख जेथे अति आदरे ठेवीजे लक्ष तेथे. आणि शेवटचा संकल्प देह मी ही भावना टाकून देण्याची विवेके कुडी कल्पना पालटीजे मना सज्जना राघवी वस्ती की जे. अशा प्रकारचे संकल्प मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी सांगितलेलेच आहेत. असे संकल्प करून मग हृदयात लक्ष आहेच. परत थोडा वेळ अमन विचाररहित होण्याचा राहण्याचा अभ्यास आपण करणार आहोत. आणि मग नामाला आपण प्रारंभ करू. नामाला जेव्हा प्रारंभ करू तेव्हा नाम हाही एक विचारच आहे. परमात्म्याच्या संबंधी विचार आहे. त्यामुळे त्याला अनुसरून हृदयामध्ये देखील सगुण रामाचं दर्शन आपण घेत राहू. काही काळ अशा प्रकारचं दर्शन घेतल्यानंतर मग सगुणाच्या जागी निर्गुण निराकार परब्रह्म म्हणजेच राम त्या परमात्म्याशी एकरूपता असं नाम आपण घेऊ. आणि मग आपण आपला मोहरा हृदयाच्या ठिकाणाहून चिदाकाशाच्या ठिकाणी आपण बदलू. चिदाकाशात लक्ष देऊन पुढचं नाम आपण घेणार आहोत. शांत स्थिर स्वस्थ असं आपल्याला बसायचं आहे. हृदयाकडे लक्ष. आणि विचाररहित हृदयाकडे लक्ष. शब्द उठू देऊ नका. क्षणामागून क्षण निर्विचार. एका क्षणाचा अंदाज येण्यासाठी श्वास घेणं एवढा काळ पुरे. ते झाल्यानंतर श्वास सोडणं हा काळ दुसरा क्षण समजा. आणि प्रत्येक क्षणाला निर्विचार हृदयाकडे लक्ष असं युक्तीने निर्विचार व्हायचं आहे. तसंच लक्ष देताना अजून एक करा, हृदय भूमी म्हणजे अंतस्थ हृदय भूमी डोळ्यांनी पाहता येत नसली तरी पाहण्याची इच्छा करा. कानाची शक्ती ही तिथंच लावा. मन तिथंच राहू देत. आपल्या सर्व जाणीवा हृदयाच्या ठिकाणी आणि एक क्षण इज इक्वल टू घेतलेला श्वास, पुढचा क्षण म्हणजे सोडत असलेला श्वास, सतत विचाररहित. मन हृदयाकडं, चित्त हृदयाकडं, डोळे हृदयाकडं, कान हृदयाकडं, शरीराची सगळी शक्ती हृदयाकडे पाहते आहे आणि विचाररहित. मनाचं सगळं चांचल्य रघुनाथाला अर्पण केलं, आता मनाच्या ठिकाणी चांचल्य नाही असा संकल्प आपण करू. आपल्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने अहंता शिल्लक नाही, ना धनाची, ना विद्वत्तेची, ना सत्तेची, ना रूपाची, ना कुळाची. अहंकाराचा लेप गळून पडलेला आहे असा संकल्प आपण करू. आपण अनन्य होऊन नाम घेण्याचा संकल्प करू. रामाखेरीज दुसरं काही नाही, अथवा रामाखेरीज दुसऱ्या कशाचा आधार नाही, आश्रय नाही. असा संकल्प आपण करू. सर्व सुख म्हणजे आत्मसुख प्राप्तीसाठी आपण नाम घेणार आहोत असा संकल्प करू. त्यासाठी देह मी या भावनेचा त्याग करण्याचा आपण संकल्प करू. अमन मनामध्ये अचित्त चित्तामध्ये आपण हे संकल्प करतो आहोत आणि हे संकल्प करून झाल्यानंतर परत एकदा हृदयाकडे सर्व शक्तीनिशी लक्ष, बुद्धी, डोळे, कान, मन, चित्त, क्षणामागून क्षण आपल्याला नामाला प्रारंभ करायचा आहे. संकल्प धारण केलेल्या आपल्या अमन मनामध्ये हृदयाच्या ठिकाणी आता राममूर्ती आपण पाहायला सुरुवात करू. जणू आपण रामाचं ध्यान करतो आहोत. ध्यायेत अजानुबाहुम, अजानुबाहू पीत वस्त्र परिधान केलेले, पीतम वासो वसानम, सुवर्ण अलंकार परिधान केलेले, सावळे, सिंहासनाधिष्ठित, वामाम कारूढ सीता, आई जगज्जननी सीतामाई ज्यांच्या डाव्या हाताला सिंहासनावर बसलेले आहेत. आणि दोघही नानालंकार दीप्तम, अनेक अलंकारांच्या दीप्तीने उजळून निघालेले, ज्यांच्या अंग प्रत्यंगांवर अलंकारांची शोभा आहे. ऐश्वर्य संपन्न राजाधिराज श्री राम. जय राम, जय जय राम. श्री राम, 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 जय राम, जय जय राम. हृदयात लक्ष आहे, रामचंद्रांना पाहतो आहोत. श्री राम, जय राम, जय जय राम. श्री राम, जय राम, जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। रामचंद्रांचे गुण आणि रूप। धृतशरधनुषम, ज्यांनी धनुष्य धारण केलेले आहे असे समर्थ म्हणतात, दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी, असं महासामर्थ्य असणारे श्री राम जय राम जय जय राम। 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 ज्यांनी अनेक देव बंदी शाळेतून सोडवले, महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, जयाते स्मरे शैलजा शूल पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, असे रामचंद्र। श्री राम जय राम जय जय राम। 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 वेदांत म्हणजे उपनिषदाला जो विषय झालेला आहे, उपनिषदांचा विषय असणारा वेदांत वेद्यो यज्ञेश सर्व यज्ञांचा महान प्रभू पुराण पुरुषोत्तम अतिशय पुरातन पुरुषोत्तम जानकी वल्लभ श्रीमान अप्रमेय पराक्रम असे प्रभु श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम 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 जन्या हिलेचा उद्धार केला असे प्रभु रामचंद्र अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली ज्यांनी मोठ्या प्रेमानी शबरीची भक्ती स्वीकारली शबरीची उष्टी बोरी खाल्ली असे प्रभू रामचंद्र ज्यांनी मोठ्या निस्पृहपणे सुग्रीवाला राज्याभिषेक केला विभीषणाला अभय दिलं असे प्रभू रामचंद्र श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। आपल्या हृदयाच्या ठिकाणी दृश्य बघू की अहिल्या प्रभूंच्या पायाशी बसलेली आहे। आपल्या हृदयाशी दृश्य बघू की प्रभूंचे पाय चालत चालत शबरीच्या कुटीमध्ये प्रवेश करत आहे। शबरी आदरातिथ्य करते आहे। आपण दृश्य बघू वाली पदानंतर सुग्रीवाला त्याच ठिकाणी राज्याभिषेक होतो आहे प्रभु कृपेनी। आपल्या हृदयाच्या ठिकाणी आपण दृश्य बघू रावण वधानंतर विभीषण राम कृपेनी राजा झालेला आहे आणि चिरंजीव झालेला आहे। प्रभूंच्या चरणापाशी बसलेले हनुमंत आपण बघू। मनोजिवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीराम दूतम असे। राम भक्त आणि भगवान राम आपण राम आणि भरत भेट बघू। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय श्री राम जय राम जय जय राम। 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 रामम राजीव लोचनम कमल नयन राम कमल वदन राम। नव कमल दल स्पर्धि नेत्रम प्रसन्नम नवीन उमल लेल्या कमल दलाशी स्पर्धा करणारे असे प्रसन्न नेत्र घनश्याम हा राम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकाचा कुडावा प्रभाते मनी राम चिंतित जावा। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। रामचंद्रांची विविध रूप लोकाभिरामम ज्यांच्यामुळे लोक अतिशय आराम पावतात प्रसन्न होतात असे रणरंगधीरम रणरंगामध्ये अत्यंत धैर्याने वावरणारे राजीव नेत्रम अत्यंत निर्लिप्त नेत्र ज्यांना प्राप्त झालेले आहेत असे विकाराची लिप्तता ज्यांच्या ठिकाणी नाही असे नेत्र रघुवंशनाथम रघुवंशामध्ये जन्माला आलेले कारुण्य रूपम करुणा रूप रामचंद्र करुणाकरंतम करुणाकर असे श्री रामचंद्र सुखानंद आनंद कैवल्यदानी कैवल्याचं दान करणारे श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम सगुण रामाच्या ठिकाणी हृदयाकाशामध्ये हृदयामध्ये आपण आता निर्गुण परमात्म्याची भावना करणार आहोत. सगुण निर्गुणामध्ये विरघळून गेलं एक होऊन गेलं निर्गुणातूनच आलं होतं निर्गुणातच लीन झालं पण सुखानंद आनंद अशा पद्धतीने सुख स्वरूप आनंद स्वरूप कैवल्य रूप परमात्मा आता रूप नाही मात्र सुख आहे सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम असं त्या सुखाचं स्वरूप आहे. श्री राम जय राम जय जय राम आता आहे नामाबरोबर सुखाशी एक रूपता श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम हृदयाच्या ठिकाणी लक्ष आणि हृदयाच्या ठिकाणी निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य सुखरूप परमात्मा हृदयाच्या कडे लक्ष आणि हृदयामध्ये अव्यक्त अचिंत्य सुखरूप परमात्मा आता हृदयापासून आपला मोहरा अंतरपवनाच्या आधाराने श्वासाच्या आधाराने चिदाकाशाकडे वळवायचा. श्वासाबरोबर ऊर्ध्वगामी चिदाकाशात तेच सुख आनंद कैवल्य भावना चिदाकाशात. एक रूपतेनी परमात्मा भावना मना नाकळे नाढळे रूप ज्याचे दुजे दीन ते ध्यान सर्वोत्तमाचे. श्री राम जय राम जय जय राम निर्गुण परमात्म्याशी एक रूपतेचा भाव चिदाकाशात. नभे जाणता नेणता देवराणा नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा नभे दृश्य अदृश्य साक्षीतयाचा श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय मस्तकाच्या प्रांतात कळे आकळे रूपते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था, मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे। तोगे तो चितो राम सर्वत्र पाहे, उन्मनी शब्द कुंठित पूर्ण परमात्म भाव। एकत्वानी ओळख, कदा ओळखी माझी तुझे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना, बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली। आपले तळहात एकमेकांवर असून आपल्या चेहऱ्यावरून हात फिरून हरी हरी पण डोळे उघडायला हरकत नाही. हरी हरी बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.